तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आनंद इंगळे. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
अरुण काकतकर माझे सासरे तेव्हा असं म्हणाले होते की ठीक आहे आता तुला काय नट व्हायचं आहे मग राधिका तुला नोकरी करायला लागेल.
मग त्यांनी नोकरी केली आणि मग तुम्ही नाटकात काम केलं.
करते ती नोकरी. ती बेसिकली नाटकात उत्तम काम करायची, अजूनही करते. आता ती अमॅटर नाटकामध्ये काम करते, स्वतः डायरेक्ट करते नाटकं. ग्रिप्स थिएटरची राधिका इंगळे दिग्दर्शित जी सध्याची आहे ती सगळी नाटकं ती आता करतेच आहे. पण बेसिकली ती आता PhD करेल आणि ती सिम्बॉसिस म्हणजे सिमकामध्ये ती रेग्युलर प्रोफेसर म्हणून काम करते, तिचे फॅकल्टी म्हणून काम करते. सो तिने तिचं एक करिअर संपूर्णपणे अकॅडमिक्समध्ये ती करते आणि ती फावल्या वेळात करते. आणि मी बाकी सगळे माझा मुलगाही आता 12th आहे. फॅमिली म्हणून म्हणशील ना तर ते सगळे पुण्यातलेच आहेत. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की मुलाला आपण तिघंजणं मुंबईत राहायचं हे काही शक्य होणार नाही. बिकॉज दोघंही जण नोकरी करणार त्या पोराकडे कोण बनणार. आणि मला तेव्हाही असं आम्हाला वाटत होतं की मुलाला अजून तरी का होईना आपण देऊ शकतोय तोपर्यंत आजी आजोबा दोन्हीकडचे मामा मामी काका काकू खालची खेळणारी मुलं हे सगळं पाहिजे. सो राधिकाची नोकरी तेव्हा पुण्यात होती. सो आम्ही वी डिसाइडेड की मी येऊन जाऊन करीन जे अजूनही आहे. आणि मुंबईचं माझं घर संजय मोन्यांचं जे घर आहे इतकी वर्ष झाली मी त्याच्या घरातच राहतोय. सो दॅट इज माय सेकंड होम ऍक्च्युली. दॅट इज ऑल्सो माय ॲब्सोल्युटली फॅमिली संजय सुकन्या आणि सगळेजण.
असं असतं ना की लग्नात पण अनेक वेळेस भानगडी होतात. मला संजय मोनेंनी सांगितलेला किस्सा अजूनही आठवतो की कसा त्यांनी त्यांचा लग्नाचा मेन्यू स्वतः डिसाईड केलं होतं की भाकरी ठेवणार आणि यु नो हे खूप छान होतं. तुम्ही असं काही ठरवलं होतं का आणि तुमचं हनीमून कुठे झालं?
मसुरी. आम्ही मसुरीला गेलो होतो लग्नानंतर. आणि बेसिकली अशी आयडिया होती ना की लग्न करायचं म्हणल्यानंतर आमच्या दोघांच्या घरच्यांनी सगळं मनोहर मंगल कार्यालयात माझं लग्न झालं. खूप लोक आली ती त्यावेळेला 1000 लोक म्हणजे आता येतात पण त्यावेळेला मात्र माझं लग्न बऱ्यापैकी अगदी मोठं होतं. आम्हाला दोघांनाही ते तसं करायचं नव्हतं डेफिनेटली. माझं तर तेव्हा म्हणणं होतं की आपण सह्या करूया आणि लग्न करूया. पण ते मीही मोठा मुलगा तीही मोठी मुलगी नाही नाही मग घरात इतक्या वर्षानंतर कार्य अशा सगळ्या कॅटेगरीमध्ये नाही ह्यांना सांगायला पाहिजे त्यांना तर मोठं लग्न केलं होतं आम्ही. आणि तेव्हा धमाल होती लग्नाला. म्हणजे मला लग्नातली गंमत म्हणून म्हणशील ना तर ती मला आमच्यापेक्षा भयंकर आठवते ती म्हणजे माझे सगळे मुंबईचे मित्र मुंबईहून आदल्या दिवशी आले होते. संजय नार्वेकर, अतुल परचुरे, संजय मोने, विनय आपटे, तुषार दळवी सगळे कोण यू नेम इट सगळेजण होते. अजित भोरे, विजय केंकरे सगळे सगळे सगळेजण. तर आमच्याकडे पद्धतच अशी होती की कोणाच्याही लग्नाला की यथेच प्यायची आदल्या रात्री त्याच्यानंतर टाइमपास करायचा. आणि 9:03 माझं लग्न होतं आणि मला आठवते कोणीही सकाळी लग्नाला येऊ शकलं नाही. 10:15 आले तेव्हा सगळेजण गॉगल घातलेले कारण डोळे सुजलेले. आणि मांडवात आल्यानंतर असा एक मंद दरवळ संपूर्ण मांडव भर पसरला. आणि आल्यानंतर संजय नार्वेकर यू वोंट बिलीव्ह मी आणि राधिकाच्या मध्ये तो संपूर्ण जेवण आमच्या मध्ये बसला होता. राधिकानी माझ्या लग्नात घास भरवतात ह्याच्यातला पहिला घास संजय नार्वेकरला भर. तो म्हणला मी उठणारच नाही मला दिल्याशिवाय मी घास कसं जाणार. आणि मग मला भरवलाय. थैमान घालत होते हे सगळे लोक. भयंकर मजा म्हणजे काही प्रश्नच येत नाही.
माकडाच्या हाती शॅम्पेन नाटक बघायला मी सुद्धा आले होते आणि मी औरंगाबाद मध्ये तो युनिव्हर्सिटीला प्रयोग बघितला होता कारण मी आय एम ऑल्सो थिएटर स्टुडंट त्यामुळे आम्हाला दाखवण्यात आला होता तो प्रयोग. आणि तिथे मी तुम्हाला बघितलं आणि मला वाटलं होतं काय धमाल ऍक्टर आहे बाबा. पण मला सांगा ऑल दी बेस्ट सारखं नाटक यु नो आणि तुमची अशी टीम सतीश राजवाडे सारखा आज इतका मोठा डिरेक्टर किंवा श्रेयस तळपदे सुद्धा आज इतका उत्तम ऍक्टर आहे त्यावेळेसची मजाच वेगळी असणार.
सुपर.
तर त्याबद्दल काही सांगा ना किस्से.
कमाल. अजून ते बॉन्डिंग आमच्यामध्ये तिघांमध्ये डेफिनेटली आहे. एकतर काय व्हायचं रोज एकत्र असायचो रोज कारण रोज प्रयोग असायचा. 365 दिवसात 345 प्रयोग केले होते आम्ही तेव्हा त्यामुळे काही प्रश्नच नाही. टाइम पास म्हणजे कित्येक किस्से आहेत. मला आठवत म्हणजे आम्ही मी आणि सतीश सतत श्रेयसला ओरडायचो की श्रेयस हे कसं चुकतोस रे कधी बिंडो कायस का तू हे का नाही केलं. आणि तो आंधळा होता मी मुका आणि हा बैरा. तर ना आम्ही ना सारखं त्याला बोलायचो काही ना काहीतरी की बिंडक तुला हे येत नाही तुला ते येत नाही काही येत नाही का. शेवटी एकदा रागवून तो म्हणला अरे पण मी देखणार आहे तुमच्यापेक्षा. म्हणजे ना तो दिसण्या बिसण्यावर नंतर बोलायला लागला होता की घाणरडे आत दिसायला आणि तुम्हाला कोणी विचारणार नाहीये पुढे जे तसंच झालं म्हणजे अर्थातच. पण नाही नाही पण ते एक होतं. त्याच्यानंतर अजूनही बघ आम्ही तिघ जणांना कोणाला विचार, आम्ही तिघं आलो की एकमेकांना पहिल्यांदा सॉरी म्हणतो, कारण आम्ही काही वाटेल ते सांगायचो एकमेकांना आणि नंतर सॉरी म्हणायचो. ऐला सॉरी चुकलं, ते जरा जास्तच होतं एका टाईपमध्ये. भांडणं केली भरपूर, तितकंच प्रेम केलं. मग तेव्हाच्या सगळ्या खोड्या ज्या असायच्या त्या एकत्र, किती बॉन्डिंग आहे. तर आजसुद्धा आमचे मधू दळवी जे आत्ता परवाच्या दिवशी गेले, ते मधू दळवी आम्हाला तेव्हा बॅकस्टेजला होते आणि तेव्हा तर सारखे बरोबर असायचो. ते गेल्यानंतर मला श्रेयसचा फोन आला की अनन आपण जाऊन येऊया, आणि आम्ही दोघं जण जाऊन, सतीश तेव्हा नेमका तिथे मुंबईत नव्हता, पण आम्ही जाऊन घरी जाऊन त्यांना भेटून आलो. हे जे होतं ना ते आमच्या तिघांमध्ये होतं.
बरं, मला सांगा तुमच्या स्ट्रगलिंग डेज बद्दल. फार काही आम्हाला माहिती नाही आहे की तुमचे स्ट्रगलिंग डेज मुळात होते की नाही, तुम्ही मुंबईत कुठे राहायचात, तुमचं पेमेंट किती होतं.
मुंबईमध्ये मी तेव्हा मुंबईत गेल्या गेल्या तर पहिल्यांदा मी डोंबिवलीला राहायचो, तेव्हा माझी आजी डोंबिवलीला राहायची त्यामुळे मी डोंबिवलीत राहायचो. त्याच्यानंतर मी शिफ्ट झालो कांदिवलीला, त्यावेळेला 3000 रुपये भाडं देऊन मी एकटा राहत होतो आणि माझी श्रेयस आणि सतीश यायचीच कांदिवलीला ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये. ऑल द बेस्ट करत असतानाच्या वेळेची गोष्ट आहे. आणि पेमेंट तेव्हा मला आठवतंय होतं 200 रुपये नाईट होते मला, 200 त्यातली हातात पडायची 150, 50 रुपये द्यायचे नाही. अतिशय मनापासून किस्सा सांगतो, ज्या दिवशी मी नाटक सोडलं,
ऑल
दी बेस्ट, तेव्हा मला आठवतं आहे मोहन काकांनी 345 x 50 असं पाकिट माझ्या हातात ठेवलं. त्याचं एकमेव कारण ते म्हणाले नाहीतर खर्चच झाले असते, सेव्हिंग झालं नसतं. कारण ते खरोखरी स्ट्रगलिंग डेजच होते ना. तेव्हा 150 रुपये दौरा झाला मोठा ना की मुंबईत आल्यानंतर हातात ठेवायचे सगळे पाकिटं, हे घ्या आणि घरी जा, हे पैसे घरी वापरा. म्हणजे काही भंपक आणि विचित्र लोकांनी मला सांगितलं अरे तू मूर्ख आहेस का, 50 रुपये तुझे त्यांनी बँकेत ठेवून वर्षभर त्यांनी व्याज घेतलं असेल वगैरे. मला इतकं कीव आली त्या माणसांची तेव्हा की अरे किती कसले विचार करताय तुम्ही. माझ्याच्यानी जे झालं नाही ते त्या माणसांनी मला करून दिलं. आणि सांगू का तुला मी श्रोती एक महत्वाची गोष्ट, मला मी कधी फार स्ट्रगल केलाच नाहीये. स्ट्रगल जो म्हणतात ना, आमच्या काही मित्र ऍक्टर मित्रांनी मी पाहिलाय की कुठेतरी राहणं, वडापाव खाणं, हे करणं, ते करणं, मला कायम असं वाटत आलेलं आहे कसलं कौतुक करायचं याचं. स्ट्रगल हा मी कसा अर्धपोटी राहिलो याच्यात नाहीच आहे. स्ट्रगल हा माझ्या मते म्हणजे माझं पुढचं काम आधीच्या कामापेक्षा चांगलं आहे की नाही हा स्ट्रगल आहे आणि असायला हवा.
93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.